आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै पासून 23 जुलैला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार। देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल 50 लाख कोटी रुपयांवर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। महाराष्ट्राला यावर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर। फ्रान्समध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकांची आज दुसरी फेरी। आणि आसाममधील पुरात गेल्या 24 तासात आणखी 6 जणांचा मृत्यू, पुरातल्या मृतांची संख्या 58 वर। आता सविस्तर बातम्या। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरील पोस्टद्वारे दिली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। 12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल। हा अर्थसंकल्प सरकारची दूरगामी धोरणं आणि भविष्यवेधी दृष्टिकोनाचा प्रभावी दस्तऐवज असेल, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीतल्या अभिभाषणामध्ये म्हटलं होतं। लोकसभा निवडणुकांमुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल संध्याकाळी 4 दिवसांच्या ओडिशा दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं आगमन झालं। ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि अन्य मान्यवरांनी त्यांचं बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं। ओडिशात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची जगप्रसिद्ध रथयात्रा आज पुरी या शहरामध्ये होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवामध्ये सहभागी होतील। जगातील विविध भागातून लाखो भाविक त्यासाठी इथं आले आहेत। राज्य सरकारनं रथयात्रेसाठी आज आणि उद्या अशी 2 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। जगन्नाथाची रथयात्रा खरं 1 दिवसाची असते, परंतु विशिष्ट खगोलीय व्यवस्थेमुळे ती यावर्षी 2 दिवस चालणार आहे। यापूर्वी 1971 मध्ये अशी स्थिती आली होती। श्री जगन्नाथ मंदिराच्या सिंह दरवाजासमोर स्थित आणि श्री गुंदीच्या मंदिरात नेण्यासाठी रथ तयार असून तिथं ते आठवडाभर राहतील। सर्व विधी आटोपल्यानंतर आज दुपारी भाविक रथ ओढणार आहेत। प्रथेला फाटा देत यावेळी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र या तिन्ही भावंड देवतांचा समावेश असलेले अनेक विधी एकाच दिवशी केले जातील। देशाच्या वाहन उद्योगाच्या वाढीसाठी अनेक प्रयत्न करण्यात येत असून येत्या काही वर्षात या उद्योगाची उलाढाल 50 लाख कोटी रुपयांवर नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं। नागपुरातील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये होरिबा कंपनीच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन करताना गडकरी बोलत होते। विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकासात मागे आहे, त्यामुळे या भागातली गरिबी दूर करण्यासाठी रोजगार निर्मिती करणं हा सर्वात कळीचा मुद्दा आहे। या भागात सेमीकंडक्टर प्रकल्प उभा राहिल्यानं त्याची निश्चितपणे रोजगार निर्मितीला मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्राला यावर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे। पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षितता यांच्या माध्यमातून राज्य सरकारनं राबवलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं या पुरस्काराची घोषणा केली, अशी माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे। पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करणं, लाखो शेतकऱ्यांना नॅनोखतांचं वितरण, तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा, भुरका यासह विविध तृणधान्यांना प्राधान्य, त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद आणि तृणधान्यांना किमान आधारभूत किंमत देणारा महाराष्ट्र देशामध्ये अव्वल राज्य ठरलं आहे। बांबू लागवड आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावलं राज्यानं उचलली आहेत। बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपयांचं अनुदान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे। नवी दिल्ली इथं 10 जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मॉस्कोमध्ये उपस्थित असतील. दोन्ही देशांमधील संपूर्ण बहुआयामी संबंधांचा आढावा दोन्ही नेते घेतील आणि परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाणही करतील. रशियाचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मंगळवारी ऑस्ट्रियाला पोहोचतील. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल हॅनमर यांनी मोदी यांची व्हिएन्ना भेट विशेष सन्मान असल्याचं सांगून आपण या भेटीची आतुरतेनं वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या 41 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट असेल. व्हिएन्ना इथं मुक्कामादरम्यान पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाचे राज्याध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतील. चॅन्सलर नेहमर यांच्याशी चर्चाही करतील. दोन्ही नेते भारत आणि ऑस्ट्रियातील आघाडीच्या व्यावसायिकांनाही संबोधित करणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वर्तमान संसद विसर्जित केल्यानंतर आणि कालावधीच्या 3 वर्ष अगोदर मध्यावधी निवडणुकांची घोषणा केल्यानंतर फ्रान्समध्ये आज निवडणुकीची दुसरी फेरी होत आहे. प्राथमिक निकालांवरून दिसून आलं की मरीन ल पेनच्या अतिउजव्या नॅशनल रॅलीनं पहिल्या निवडणुकीत 30% अधिक मतं मिळवली आहेत. मतदानाचा अंदाज सूचित करतो की नॅशनल रॅली पुढील नॅशनल असेंब्लीमध्ये सर्वाधिक जागा जिंकू शकते. त्यांनी पूर्ण बहुमतासाठी 289 जागा मिळवल्या तर मॅक्रॉन फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून जॉर्डन बारडेला यांची नियुक्ती करू शकतात. 9 जून रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची घोषणा केली आणि युरोपियन निवडणुकांमध्ये अतिउजव्या पक्षाच्या जबरदस्त विजयानंतर नवीन संसदीय निवडणुका घेण्याचं जाहीर केलं होतं. फ्रान्सच्या कनिष्ठ सभागृह म्हणजे नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका 2 फेऱ्यांमध्ये होत असून 577 जागांसाठी उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काल झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत काल 4 दहशतवादी ठार झाले. या चकमकींमध्ये सुरक्षा दलाच्या 2 जवानांनाही वीरमरण आलं. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातल्या फिसल चिन्नीगाम आणि मोडरगाम भागामध्ये चकमकी झाल्या. चकमकीत ठार झालेल्या 4 दहशतवाद्यांमध्ये एका दहशतवादी कमांडरचाही समावेश आहे. सत्संगानंतर 121 जणांचा बळी घेणाऱ्या हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याची हाथरस पोलिसांनी काल वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं. मुख्य आरोपीला दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी 6 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हाथरसच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की आरोपी देवप्रकाश मधुकर हा 2010 पासून मनरेगामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. देवप्रकाश याच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सेवेदार आणि आयोजन समितीचे कार्यकर्ते भाविकांसाठी सुविधा करण्यास जबाबदार होते असं उघड झालं आहे. राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळानं काल फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचं आयोजन केलं होतं. 50 शहरांमध्ये पसरलेल्या 71 केंद्रांवर 35,819 उमेदवारांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या सुरक्षेसाठी कडक उपाय म्हणून एनबीईएमएसनं परीक्षेच्या संचलनावर देखरेख करण्यासाठी 250 पेक्षा जास्त निरीक्षकांची नियुक्ती केली. 45 प्राध्यापक सदस्य असलेल्या भरारी पथकही तैनात करण्यात आलं होतं. अव्वल भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिनं काल माद्रिद इथं स्पेनच्या ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2 वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या विनेशनं अंतिम फेरीत रशियन कुस्तीपटू मारिया ट्युमेरोकोवा हिचा 10-5 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. विनेशनं 3 लढती जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासात पुरात आणखी 6 जणांचा मृत्यू झाल्यानं पुरातल्या मृतांची संख्या आता 58 पोहोचली आहे. राज्यातील पूरस्थिती कायम आहे आणि 29 जिल्ह्यांमधल्या सुमारे 24 लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. राज्यभरातल्या 107 महसुली मंडळातली 3,500 अधिक गावं आणि 68,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी गेल्या 24 तासात 218 लोकांची सुटका केली आहे. ब्रह्मपुत्र बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागानं पूरग्रस्त आसाममध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून 23 जुलैला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल 50 लाख कोटी रुपयांवर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. महाराष्ट्राला यावर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर. फ्रान्समध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकांची आज दुसरी फेरी. आणि आसाममधील पुरात गेल्या 24 तासात आणखी 6 जणांचा मृत्यू. पुरातल्या मृतांची संख्या 58 वर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.